स्तोत्र संहिता अध्याय 67 मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे संगीत स्तोत्र। देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा। त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा, ह्यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा। तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे। हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत, राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करिशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखविशील। हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत। भूमीने आपला उपज दिला आहे। देव, आमचा देव, आम्हाला आशीर्वाद देवो। देव आम्हाला आशीर्वाद देवो व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत।